गुरु ओम। अथ चतुर्दशोऽध्याय श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्रोती भावे सावधान, तुम्हा कथिले गुरुचे जीवन, वाचिता होईल आत्मज्ञान, सद्गुरु भक्ती करावयाचे, सद्गुरु भक्ती करावी कैसी, गुरु गीतेत कथिली जैसी, संवाद करीती शिव पार्वतीशी, त्याच ओव्या कथितो पार्वती पुसे शिवासी, की भवार्णव तरावयासी, जीव कैसे पावती ब्रह्मत्वाशी, उपाय कोणता असे, दुःखे गांजला धरणीवर, मनुष्य मात्र होई बेजार, तरी हे करुणा कर, कैवल्य पंथा मजदावी। प्रश्न ऐकुनी श्री शंकर, प्रसन्न होती पार्वतीवर, म्हणे प्रश्न पुसिला सुंदर, लोकोपकार कल्याणदायी, त्रिभुवनांत आहे दुर्लभ, सद्गुरु ब्रह्माचा लाभ, परी गुरुचरण धरिता लोभ, सुलभ प्राप्त होईल, वेदशास्त्र पुराणांनी, मंत्रतंत्रादि विद्यांनी, तीर्थव्रत साधनांनी, बंध मोचना न पावते, जय जया चाड पराभक्ती, तेने सद्गुरु सेवा वा एकांती, गुरु तत्व न जाणती, मूढ मती जन कोणी, होवो निसंशय, सेवा वै सद्गुरु पाय, भव सिंधु तरणोपाय, तात्काळ होय जड जीवा, गूढ अविद्या जगन्माया, अज्ञान संवारित जीवाया, मोहांधकार गुरुसूर्या, सन्मुख यावया मुख कैचे, जीव ब्रह्मत्व त्याची कृपा, होती निरसोनी सर्व पापा, सद्गुरु स्वयं प्रकाश दीपा, शरण निर्विकल्पा रिघावे, सर्व तीर्थांचे माहेर, सद्गुरु चरण तीर्थ निरंतर, सद्भावे सत् शिष्य नर, सेविता परपार पावरे, शोषण पाप पंकाचे, ज्ञान तेज करिसाचे, वंदिता चरण तीर्थ सद्गुरुचे, भवाब्धींचे भय काय, अज्ञान मूल हरण, जन्म कर्म निवारण, ज्ञान सिद्धींचे कारण, गुरुचरण तीर्थ दे, गुरुचरण तीर्थ प्राशन, गुरु आज्ञा उच्छिष्ट भोजन, गुरु मूर्तीचे अंतरी ध्यान, गुरु मंत्र वदनी जपे सदा, गुरु सान्निध्य तो काशीवास, जान्हवी चरणोदक निशेष, गुरु विश्वेश्वर निर्विशेष, तारक मंत्र उपदेशिता, गुरु चरण तीर्थ पडे शिरी, प्रयाग स्नान ते निर्धारी, गया गदाधर सबाह्यांतरी, सर्वांतरी साधका, गुरु मूर्ती नित्य स्मरे, गुरु नाम जपे आदरे, गुरु आज्ञा पालक नरे, नेणी जे दुसरे गुरु विना, गुरु स्मरण मुखी राहे, तोची ब्रह्मरूप पाहे, गुरु मूर्ती ध्यानी वाहे, जैशी काहे स्वैरिणी, वर्णाश्रम धर्मे सत्कीर्ती, वाढवावी सद्वृत्ती, अन्यत्र त्यजोनी गुंती, सद्गुरु भक्ती करावी, अनन्य भावे गुरुसी भजता, सुलभ परम पद तत्वता, तस्मात सर्व प्रयत्ने आता, सद्गुरुनाथा आराधी, गुरुमुखीचे महावाक्य बीज, गुरु भक्तिस्तव लाभे सहज, त्रैलोकी नाचे भोज, तो पूज्य सुरनरा, गुकार तो अज्ञान अंधकार, रुकार वर्ण तो दिनकर, स्वयं प्रकाश तेजा समोर, न राहे तिमिर क्षणभर, प्रथम गुकार शब्द गुणमयी मायास्पद, रुकार तो ब्रह्मानंद, करी विच्छेद मायेचा, ऐसे गुरुपद श्रेष्ठ, देवा दुर्लभ उत्कृष्ट, गण गंधर्वादी वरिष्ठ, महिमा स्पष्ट नेणती, शाश्वत सर्वी सर्वदाही, गुरु परते तत्व नाही, काया वाचा मने पाही, जीवित तेही समर्पावे, म्हणोनी आराधवा श्री गुरु, करोनी दीर्घदंड नमस्कारू, निर्लज्ज होऊन या परपारू, भवसागर तरावा, जे संसार वृक्षारूढ झाले, पतन नरकार नवी पावले, ते गुरु राये उद्धरिले, सुखी केले निज भजनी, ब्रह्मा विष्णू सदाशिव, गुरु रूप ते स्वयमेव, गुरु परब्रह्म सर्वथैव, गुरु गौरव न वर्णवे, अज्ञान तिमिर अंध, ज्ञानांजन शलाकाया प्रसिद्ध, दिव्य चक्षु शुद्ध बुद्ध, महानिधी दाखविला, अखंड मंडलाकार, जेने व्यापिले चराचर, ते पदी केले स्थिर, नमस्कार या गुरुवर्या, श्रुतिसार शिरोरत्न, चरणांबुज परम पावन, वेदांत कमलिनी चिद्भानू, तया नमन गुरुवर्या, ज्याचे स्मरण मात्रे ज्ञान, साधका होय उत्पन्न, जे निज संपत्ती जाण, दिधली संपूर्ण गुरुराये, चैतन्य शाश्वत शांत, नित्य निरंजन अच्युत, नाद बिंदू कलातीत, नमन प्रणिपात गुरुवर्या, अनेक जन्मींचे सुकृत निरहंकृती निर्हेत तरीच प्रबोध प्राप्त जरी श्री गुरुहस्त मस्तके जगन्नाथ जगद्गुरु एक तो माझा स्वामी देशिक ममात्मा सर्वभूत व्यापक वैकुंठ नायक श्री गुरु ध्यान मूल गुरुराय पूजा मूल गुरुपाय मंत्र मूल निःसंशय मोक्ष मूल गुरुकृपा सप्त सिंधु अनेक तीर्थी स्नाने पाने जी फल प्राप्ती एक बिंदु सम नाही ती सद्गुरु चरण तीर्थाचा ज्ञाने वीण सायुज्य पद अलभ्य लाभे अगाध सद्भक्तीने प्रबोध स्वतः सिद्ध पाविजे सद्गुरु होऊन परात्पर नाही नाही वो साचार नेती शब्दे निरंतर श्रुती शास्त्रे गर्जती ऐके वो देवी ध्यान सुख सर्वानंद प्रदायक मोह माया नवतारक चित सुखकारक श्री गुरु ब्रह्मानंद परम अद्भुत ज्ञान बिंदु कलातीत निरतिशय सुख सतत साक्षसूत सद्गुरु नित्य शुद्ध निराभास नित्य बोध चिदाकाश नित्यानंद स्वयं प्रकाश सद्गुरु ईश सर्वांचा हृदय कमली सिंहासनी सद्गुरु मूर्ती चिंतावी ध्यानी श्वेतांबर दिव्य भूषणी चिद रत्न किरणी सुशोभित आनंद कंद कर प्रसन्न ज्ञान स्वरूप निज बोधपूर्ण भव रोग भेषज जाण सद्वैद्य चिद्धन सद्गुरु सद्गुरु परते अधिक काही आहे ऐसा पदार्थ नाही अवलोकिता दिशादाही न दिसे त्रिभुवनी क्षोभता देव ऋषी काळ सद्गुरु रक्षी नलके पळ दीनानाथ दीन दयाळ भक्त वत्सल सद्गुरु सद्गुरुचा क्षोभ होता देवर्षी मुनी तत्वता रक्षिती हे दुर्वार्ता मूर्ख ही सर्वथा ऐकते मंत्रराज हे देवी गुरु ही दोन अक्षरे बरवी वेदार्थ वचने जाणावी ब्रह्म पदवी प्रत्यक्ष श्रुती श्रुती न जाणती गुरु भक्तीची परमप्रीती ते संन्यासी निश्चिती इतर दुर्मती वेशधारी नित्य ब्रह्म निराकार निर्गुण बोध परात्पर तो सद्गुरु पूर्णावतार दीपांसी दीपांतर नाही जैसे गुरु कृपा प्रसादे निजात्म दर्शन स्वानंदे पावोनिया पूर्णपदे पेरती दोघे मुक्तीसी परात्पर तर ध्यान नित्यानंद सनातन हृदय सिंहासनी बैसमून चित्ती चिंतन करावे अगोचर अगम्य सर्वगत नामरूप विवर्जित निःशब्द आणि निभ्रांत ब्रह्म सदोदित पार्वती ऐसे ध्यान करिता नित्य सादृश्य होय सत्य सत्य कीटकी भ्रुकुटीचे निमित्त तद्रूप झाली ते तैसी अवलोकिता तयाप्रती सर्वसंग विनिर्मुक्ती एकाकी निस्पृहता शांती आत्मस्थिती रहावे सर्वज्ञपद त्या बोलती जैने देही ब्रह्म होती सजानंदे स्वरूप प्राप्ती योगी रमती पैजेथे उपदेश होता पार्वती गुरुमार्गी होय मुक्ती म्हणोनी करावी गुरुभक्ती हे तुझ प्रती बोलत असे ह्यावरून श्रोतेजन घ्यावे हे उमजून सद्गुरु भक्ती श्रेष्ठ जाण शिव पार्वती संवादे विषयाचे कराया स्पष्टीकरण त्याच ओव्या कथिल्या म्हणून वाटे नवनीत निघे संवादातून तुम्हा लागे द्यावया नवनीताचे करावे सेवन आनंद हृदय भरून तेने काया कल्प होईल जाण सभाय अंतरी तुझा जरी न घडेल जपत प्रसादन करी रे मानस पूजन सहज सुलभ श्रेष्ठ जाण याहून अन्य काही नसे या न लागे कवडी दमडी तुला फक्त पाहिजे आवडी सर्व सुखा त्वरित जोडी मानस पूजा श्री गुरुची निर्मल करून या मन आसनावरी बैसावे आपण सद्गुरूंचे आगमन प्रार्थुन मनोमनी सुस्वागतम म्हणावे यावे यावे भाऊराया मानस पूजा माझी घ्याया मी विनवी तसे तव पाया वाट पाहतो नयनी तुम्ही न करावा उशीर माझा जीव होतो अधीर तरी हे करुणा कर मजवर कृपा पाखर करावी जैसे बालक आणि माता वाट पाहे भेटी करिता तैसेच मी दर्शना करिता वाट पाहे भाऊराया रत्न जडित मयुरासन मी हृदय कल्पिले जाण त्यावरी स्वस्थ बैसोन विश्राम करी भाऊराया भाऊ बैसले मयुरासनी मनी ऐसी कल्पना करोनी विंजन केले स्वहस्तांनी श्रम परिहार कराया स्वहस्ते पुसला घाम पावन करी हृदय धाम ऐसेच राहू दे प्रेम म्हणून विनवितो परोपरी विविध सुगंधित तेलांनी पद प्रक्षालन केले झणी भव भयहारक चरणी नतमस्तक झालो मनोमनी तेल घातले शिरावरी भाऊ संतोष तेल जरी आवडे त्यांना खरोखरी तेच मीही करीत असे. गोरस दधी घृत मधु शर्करा पंचामृत करो निया त्वरित नाना लागी बोलाविले. गंगा यमुना गोदावरी नर्मदा सिंधु कावेरी चांदीच्या भरोनी घागरी स्नाना लागी आणिल्या. केशर मिश्रित उटी घेऊनी भाऊंचे सर्वांगा चर्चुनी एक एक पवित्र जलांनी अभिषेक करीतो मनोमनी. सुवर्ण पात्र घेतले भरोनी हर गंगे नर्मदे म्हणून सोडिले श्री गुरु शिरावरुनी मनोमनी आनंदुनी. चरण तीर्थ केले प्राशन स्वशरीरी केले प्रोक्षण कराव्या ते पापक्षालन मी प्रार्थिले भाऊराया. अंग पुसिले स्वकरांनी शुभ्र धोतर दिले नेसवोनी ब्रह्मसूत्रादी देऊनी झब्बाही दिला सुंदरसा ऐसे वस्त्राते देऊनी पुनरपी मयुरासनी बैसवोनी गंधाक्षता शिरी लावूनी मी मनोमनी पूजिले. बहुविध सुगंधित पुष्पांनी शमी बिरवाधिक गुलाबांनी मोगरा चंपक गुंफोनी पुष्पमाला घातले भस्म कस्तुरी केशर लाविले हिना केवडा अत्तर ललाटी लाविले सुंदर भाऊंना प्रिय असे म्हणून विविध अर्पिले वस्त्रालंकार जे त्यांना प्रिय फार कल्पना करोनी अतिसुंदर लेवविले मनोमनी. मनी भाऊंना सालंकृत करोनी धूप दीप दिले उजळोनी शुद्ध भावाने प्रेमे भरोनी आरती भाऊंची करीतसे. जय जय आजी भाऊराया नमने अनंत तुमचे पाया जड जीवा उद्धरावया अवतरलासी भूवरी. जे त्रिविध तापे पोळले त्यावरी तुम्ही प्रेम केले दुःख तापादी हरिले सुखी केले सकल भक्त. जे तव पद कमली रमले त्यांना तुम्हीच हो तारिले उच्च नीच न पाहिले सर्वांसारखे वागविले. तरी मज द्यावा विसावा तुमचेच पायी तो असावा आता विलंबन करावा सद्गुरु राया माऊली. ऐसे करिता गुणगान अष्टभावाले दाटून भाऊंचे धरून या चरण आनंदाश्रूंनी धूतले. आता भूक लागली म्हणून सुवर्णांचे ताट घेतले कल्पून षड्रस परिकर पक्वान्न मिष्टान्न वाढिले मनोमनी. स्वकरे भरविला गोड घास जेवण्यास कथिले सावकाश जे जे आवडले भाऊंस पोट भरून वाढिले. उशीर झाला म्हणून क्षमा घेतली से मागून शेष मज करी देती उचलोन तो प्रसाद म्हणून भक्षिला. ऐसे प्रेमे केल्या भोजन आणि करिता मुख प्रक्षालन तांबूल श्रीफल देऊन सुवर्ण दक्षिणा दिधण्यामी. रत्न दीपांची पंचारती कल्पुनी श्री भाऊंना ओवाळुनी प्रदक्षिणा गुरु भोवती करुनी लीन झालो त्यांचे पायी. आता करीतो गायन भजन जय जयाजी भाऊ म्हणून तुमचे कराया गुण गायन पूर्ती द्यावी मजला. पूर्वी बापू केणी म्हणून अवतरलासी भूवरी जाण पंढरीची वारी करून जड मूड उद्धरिले. शिरोडे ते पंढरपूर वारी करुनी वारंवार भागवत धर्माचा प्रचार तुम्हीच असे वाढविला. पांडुरंग दळविला जिवंत तुम्हीच असे केला वंशवेल वाढविला कृपा प्रसादे तुम्हीच. परिराजाचे दुष्टपण पाहून तुम्ही गुप्त झाला तेथून आणि भाऊ दळवी म्हणून जन्म घेतला पुनरपी. जन्म घेऊन संसारात सुख दुःख जवळून पाहत राहून परोपकार करत केली माया सुभक्तांवरी. कोणाचा जुळवी संसार की ज्यांना तो वाटे असार देऊन त्यांना आधार सुभक्त तुम्ही बनविले. नयनी घालून अंजन कोणा दिधले दिव्य जीवन कित्येका अध्यात्म देऊन उजळिले भाऊराया. ऐसे भाऊंना आळवून भाव पुष्पांजली अर्पून प्रदक्षिणा सभोवताली करून मानस पूजा पूर्ण केली. मयुरासनी भाऊ बैसले अर्धोन्मिलित नेत्र केले सुहास्य वदने मज न्याहाळिले श्री अभयकर ठेवणी. मधु बैसलासे पायाशी एवढेच मागणे गुरुपाशी नित्य दिसावे चित्र मानसी दान द्यावे गुरुवर्या. ऐसा हा माझा विसावा तुमचे पायी नित्य असावा मधु करीत असे धावा श्री गुरुवर्या पायाशी. भाऊ मनांत संतोषती मानस पूजा स्वीकारिती बरी शुभाशीर्वाद देती प्रसन्न जाहलो म्हणून. भाऊ असता नित्य विचारिती मी इहलोक सोडल्यावरती तुला काय वाटेल मज प्रती ते तू मज सांगावे. तेव्हा नव्हते काही उत्तर आता सांगतो सत्वर विसावा घडला खरोखर हेची उत्तर त्यावरी. जे जे मला वाटले ते विसाव्यात अवतरले माझे मनोरथ पूर्ण झाले श्री गुरु कृपे करुनी. आता नमन वेतोबाला ग्रंथ परिपूर्ण झाला श्री गुरु विसावा लाभला तव कृपेने मजला प्रथम अध्यायाचे श्रीफल केले ते तुझ सांगणे करोनी वाहिले तेने मज आशीर्वाद लाभले सकल देव संतांचे 108 केळी असलेला अध्याय रूपी घड असे रचिला ऐसे 5 घड श्री वेतोबाला संतोषुनी अर्पित असे मधुर भरलेल्या गरांनी 3 अध्यायाचे घड घेऊन वाहतो श्री सातेरीचे चरणी भावभक्तीने मनोमनी भाऊंचे लाडके नवनाथ श्री भूमिया असता प्रख्यात 2 अध्याय रूपी घड वाहत त्यांचे ही पवित्र पायांवरी परिनाथ पूर्वसेती हसत त्यांना मी 1 घड अर्पित वरी केळ्यांची गोडी चाखत अपूर्व आहे सांगत हा कमारती श्री सिद्धेश्वर मी त्वरित गेलो समोर घड 1 अर्पुनी त्यांचे समोर प्रघात पूर्ण केला असे ऐसे 13 अध्याय अर्पुन 14 अर्पिला शर्करा म्हणून सर्वांपुढे ठेविला सारखा वाटून अक्षय ठरो त्याचा गोडवा चरित्ररूपी विसावा झाला तो श्री वेतोबासी अर्पिला आता माझा काही न राहिला हक्क म्हणून कोणता जे काही आहे चांगले ते श्री गुरूंनी लिहविले न्यून म्हणून काही दिसले तो दोष माझा समजावा जो केला असे प्रयत्न त्याचा भाव घ्यावा जाणून दोष मनानं आणून क्षमा दृष्टीने पहावे परी तुमचे भावे कल्याण म्हणून मागतो पसायदान श्री वेतोबाचे पायी नमून सकल भक्तान करिता जो सुभक्त वाचेल विसावा त्याचा भाव जाणून घ्यावा विश्वास त्यांचा पूर्ण बसावा श्री गुरु चरणांवरी तो जे इच्छिल मनांत त्याचे पुरोत मनोरथ वाचन हे संतोष चित्तांत सकल भक्ता लाभावान ज्यांना हवे संसार सुख अथवा कुणा भक्तीची भूक कुणी इच्छिती चिरसुख तेही त्या प्राप्त व्हावे गुरु हाची विसावा जो सर्व सुखाचा ठेवा गुरु त्यांना भेटावा हेची मागणे पायाशी प्रसन्न होनी श्री वेतोबा म्हणे निसंशय ग्रंथ वाचावा तुझा हा ग्रंथ विसावा फलदायी झाला पूर्ण माझ्या सुभक्ताचे चरित मज प्रिय असे बहुत रहा भावभक्तीने वाचित मनोरथ पूर्ण करीन ऐसे देवाचे आश्वासन म्हणून हा विसावा जाण सुभक्ता करी देऊन कृतार्थ झालो जीवनी इति श्री भाऊ चरित्रामृत कथनम नाम चतुर्दशोध्याय श्री देव वेतोबार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु गुरु 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 ओम।